आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी आणि 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली। शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत तसंच बँकांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न विचारण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याशिवाय पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि त्यासाठी जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं।
अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। विशेषतः साधारणपणे तर त्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत।
यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असणार असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यात खरीपाचं क्षेत्र हे 152 लाख हेक्टर आहे। राज्याला 20.16 लाख मेट्रिक टन बियाण्यांची आवश्यकता असताना तब्बल 28 लाख मेट्रिक टन बियाणं उपलब्ध आहे। हे सर्व बियाणं प्रमाणित असावं आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साथी पोर्टल तयार करण्यात आलं असून या पोर्टलवरील प्रमाणित बियाणंच विकत घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सायप्रस उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबई हे जगातील वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असून आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व, भूमध्य, सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे। संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं संघटन सृजन अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला। पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर KC वेणुगोपाल यांनी या संदर्भातलं पत्र जारी केलं। त्यानुसार काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल गुडदे पाटील यांची तर अमरावतीच्या शहराध्यक्षपदी बबलू शेखावत यांची निवड झाली आहे। अकोला शहराध्यक्ष म्हणून महेंद्र गवळी, अकोला ग्रामीणमध्ये प्रकाश तायडे, चंद्रपूर शहराध्यक्ष म्हणून शिवा पोलिसेटी तर चंद्रपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष धोटे यांची निवड झाली आहे। वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील कोल्हे, वाशिमच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल चौधरी आणि यवतमाळचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक यांची निवड झाली आहे। तर गडचिरोलीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानाअंतर्गत 19वा रोजगार मेळा शनिवार 23 मे रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे, टपाल, संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलंय। लातूरमधल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती। नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं। दरम्यान नीट यूजीची परीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यानिमित्त दहशतवाद विरोधी दिनही आज पाळला जातोय. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आकाशवाणी महावितरण आदी आस्थापनांमध्ये तसंच विद्यापीठांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशात शांतता आणि सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकून ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली इथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यानं 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ख्वाजा शहाबुद्दीन वय 58, शिवांश स्वप्नील नवघरे वय 7 महिने आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय 55 वर्ष अशी मृतांची नावं आहे. मूळ मार्गावरील मुरखळा नवेगावच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडा तोडून खाली उलटली. नागरिक आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केलं. तिथं उपचारादरम्यान तिघांनी प्राण सोडला. अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार इस्माचा मृत्यू झाला. 40 वर्षीय नौशाद कुरेशी आपल्या दुचाकीनं महामार्गावरून जात असताना लोणी गावाजवळ मागून आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं तसंच मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करणं हा उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी भेटी देऊन प्रगणना करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलंय. जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे यार्ड इथं पॉईंट परिवर्तन आणि अन्य कामांसाठी आज आणि उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गोंदिया स्थानकावरील काही मार्गांवर रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून अनेक मेमू प्रवासी गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. गोंदिया गढा गोंदिया झारसुगुडा तसंच रायपूर डोंगरगड मार्गावरील काही गाड्यांचा यात समावेश आहे. प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलंय. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तसंच वन्यजीवांच्या प्रजनन काळात पर्यटकांची सुरक्षा आणि जंगलातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता पेंच बोर तसंच उमरेड पवनी करंडला या अभयारण्यात जंगल सफारी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. आगामी 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोंदिया आणि गडचिरोली इथं येलो अलर्ट राहणार आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.4°C चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण ठरलाय तर वर्धा इथं 46°C नागपूर इथं 45.6°C तर गोंदिया इथं 44.4 अमरावती इथं 44.8 अकोला इथं 43.8 तर बुलडाणा इथं 39.8°C इतक्या कमाल शुष्क तापमान नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू 33 जखमी आणि 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.